आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिक्षणाला मूल्य नीतिमत्ता आणि मानवतेची जोड देणं गरजेचं, राज्यपाल रमेश बैस यांचं प्रतिपादन. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. मुंबईतल्या अनधिकृत पब आणि बारवर कारवाईची मुख्यमंत्र्यांची सूचना आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विजयी. आता सविस्तर बातम्या. शिक्षणाला मूल्यांची जोड नसली तर ते शिक्षण केवळ व्यक्तीचा अहंकार वाढवतं, त्यामुळे शिक्षणाला मूल्य नीतिमत्ता आणि मानवतेची जोड देणं गरजेचं आहे असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत रामकृष्ण मठ आणि मिशनच्या शताब्दी वर्षाच्या सांगता समारंभात बोलत होते. रामकृष्ण मिशननं शाळांशी सहकार्य प्रस्थापित करून विद्यार्थ्यांना संस्कारित करावं, तसंच रामकृष्ण मिशन मुंबई केंद्रानं गरीब आणि वंचित महिलांसाठी कौशल्य विकास उपक्रम राबवून त्यांना आत्मनिर्भर बनवावं असं आवाहन बैस यांनी केलं. विविध आजारांच्या उपचारांकरता मुंबईत येणाऱ्या रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातलगांसाठी निवासी व्यवस्था असलेलं मा शारदा भवन निर्माण केल्याबद्दल राज्यपालांनी रामकृष्ण मिशनच्या कार्याचं कौतुक केलं. या कार्यक्रमाला रामकृष्ण मिशनच्या बेलूर मठाचे उपाध्यक्ष स्वामी दिव्यानंद, मुंबई रामकृष्ण मठाचे अध्यक्ष सत्यदेवानंद यांच्यासह रामकृष्ण मठाच्या विविध केंद्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. लोकसभेच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. विविध राजकीय पक्षांचे मातब्बर नेते आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेत आहेत. या अखेरच्या टप्प्यात येत्या 1 जून रोजी मतदान होणार असून सर्व ठिकाणची मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या होणार असलेल्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 2 उमेदवारांची घोषणा केली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून जे एम अभ्यंकर यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे. पुण्यातल्या कल्याणीनगरमधील कार अपघात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही अनधिकृत पब आणि बारवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या असून जे पब किंवा बार मर्यादित वेळेपेक्षा जास्त काळ सुरू राहतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. पुणे प्रकरणात आपण स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललो असून कायद्यापुढे सगळे समान आहेत, या प्रकरणात जे जे दोषी असतील त्या सगळ्यांवर कारवाई होईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नंदुरबार जिल्ह्यात पिंगाणे गावाजवळ काल एक ट्रॅक्टर उलटून अपघात झाल्यानंतर त्यात फरशांच्या आडून अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याचं आढळून आलं. अपघातात ट्रॅक्टर चालक ठार झाला तर रस्त्यावर पडलेली दारूची खोकी लोकांनी पळवून नेली. ही दारू बनावट असल्याचा संशय आहे. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातच केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या मध्य प्रदेशातील पथकानं अंमली पदार्थांची वाहतूक होत असलेलं एक वाहन पाठलाग करून ताब्यात घेतलं आहे. गाडीचा नोंदणी क्रमांक दिल्लीचा आहे. पावसाळ्यात मुंबईत कुठेही पाणी तुंबू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या असून महापालिकेकडून मुंबईतील नालेसफाई युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. मुंबईत सगळीकडे सुमारे 54,225 वाहनांचा वापर करून गाळ काढण्याचं काम सुरू असून हिंदमाता, मिलन सबवे यासारख्या ठिकाणी 482 पंप लावण्यात आले आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. याशिवाय दरड कोसळण्याच्या ठिकाणांचा आढावा घेण्यात आला असून त्या भागात राहणाऱ्या नागरिकांना एमएमआरडीएच्या घरांमध्ये राहण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रशासनाला योग्य त्या सूचना करण्यात आल्या असून नागरिकांनीही सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं यावर्षी मार्चमध्ये घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल. गुणपडताळणीसह गुणपत्रिका छायाप्रतींसाठी 28 मे पासून 11 जूनपर्यंत संकेतस्थळावरच ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करता येतील. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. प्राप्तीकर विभागानं काल देशात विविध ठिकाणी छापे टाकले. नाशिकमध्ये एका सराफा दुकानातही काल छापा टाकण्यात आला. यावेळी 26 कोटी रुपयांची रोकड आणि 90 कोटी रुपयांच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तऐवज जप्त केले असल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे. मुंबईतल्या घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेला आरोपी भावेश भिंडे याच्या पोलीस कोठडीत महानगर दंडाधिकारी न्यायालयानं 29 मे पर्यंत वाढ केली आहे. भिंडे याला 16 मे रोजी राजस्थानमधल्या उदयपूर इथून पोलिसांनी अटक केली. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं काल त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. घाटकोपर इथं 13 मे रोजी झालेल्या या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता. पुण्यातल्या बाणेर इथल्या रूफटॉप हॉटेल, पत्राशेड आणि अनधिकृत बांधकामांवर पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागानं पोलीस पथकाच्या मदतीनं धडक कारवाई केली. बाणेरमधल्या 9 रूफटॉप हॉटेलवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे. मद्यपान करून गाडी चालवणाऱ्या चालकांवर पुणे पोलिसांनी नाकाबंदी करून कारवाई केली. शनिवारी रात्री केलेल्या या कारवाईत 1409 चालकांची तपासणी केली. यामध्ये 117 चालक मद्यपान करून गाडी चालवत असल्याचं आढळून आलं. याशिवाय वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 262 चालकांकडून 2.5 लाख रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. लेखणी स्वतंत्र असेल तेव्हाच ती सत्तेवर आणि सत्ताधाऱ्यांवर अंकुश राखू शकते असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांनी काल पुण्यात केलं. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 119व्या वर्धापन दिनानिमित्तानं विशेष ग्रंथकार आणि वार्षिक ग्रंथ पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कौशिक बोलत होते. समाजामध्ये संवेदनशीलता वाढावी, माणसामध्ये गुणात्मक परिवर्तन व्हावं हाच साहित्यिकाच्या लेखनाचा उद्देश असतो असंही कौशिक म्हणाले. मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्था आणि होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राद्वारे विज्ञान विदुषी 2024 भौतिकशास्त्र या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा 3 आठवड्यांचा निवासी कार्यक्रम असून आजपासून 15 जून पर्यंत तो सुरू राहणार आहे. भौतिकशास्त्रात पीएचडीच्या संशोधनासाठी पुरुष संशोधकांबरोबर महिला संशोधकांना प्रोत्साहन आणि पाठबळ देणं हा या कार्यक्रमाचा हेतू असून एमएससी प्रथम वर्ष पूर्ण केलेल्या 46 विद्यार्थिनी यामध्ये सहभागी होणार आहेत. या विद्यार्थिनींना भौतिकशास्त्रातील प्रगत अभ्यासक्रम शिकवले जातील तसंच नाविन्यपूर्ण प्रयोग करायला प्रोत्साहन दिलं जाईल. बीड जिल्ह्यातील विविध 166 सिंचन प्रकल्पांमध्ये पाण्याची स्थिती बिकट झाल्यामुळे वडवणी, धारूर आणि अंबाजोगाई या तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ तर बीड, गेवराई, शिरूर, माजलगाव, केज, परळी, आष्टी आणि पाटोदा या तालुक्यातील महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याचं जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी घोषित केलं आहे. जिल्ह्यातील 7 लाखांहून अधिक लोकांना 433 टँकरनं पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील 665 खासगी विहिरी आणि कूपनलिका प्रशासनानं ताब्यात घेतल्या आहेत. लातूर जिल्ह्यात गाळ मुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाला गती देण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त सिंचन प्रकल्पातील गाळ उपसा करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. आयपीएल क्रिकेटच्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. चेन्नई इथं काल रात्री सनरायझर्सनं दिलेल्या 114 धावांचं तुटपुंज लक्ष कोलकातानं 11व्या षटकात 2 गड्यांच्या बदल्यात पार केलं. मिशेल स्टार्कला सामनावीर घोषित करण्यात आलं. बुलडाणा जिल्ह्यात काल दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले. खामगाव शहरानजीक धावत्या बसवर पत्र्याची शेड कोसळली. यात काही जण जखमी झाले. शेगाव इथं वीज पडून एका मुलाचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथंही काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यात अनेक घरांचं नुकसान झालं. जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यात शनिवारी झालेल्या पावसानं केळीच्या पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. सोलापूर जिल्ह्यातही काल संध्याकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. पालघर जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत आहे. त्यात बोईसर आणि त्याजवळच्या अनेक भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत. हवामान. राज्याच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. मराठवाडा आणि विदर्भात सर्वत्र पारा 40 अंशांच्या वर आहे. मध्य महाराष्ट्रात जळगाव वगळता अन्य शहरांचं तापमान 40 अंशांच्या खाली आलं आहे. यवतमाळ इथं सर्वाधिक 46 अंश सेल्सिअस तापमानाची काल नोंद झाली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शिक्षणाला मूल्य, नीतिमत्ता आणि मानवतेची जोड देणं गरजेचं, राज्यपाल रमेश बैस यांचं प्रतिपादन. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. मुंबईतल्या अनधिकृत पब आणि बारवर कारवाईची मुख्यमंत्र्यांची सूचना. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विजयी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.